chinimandi.com podcast.
ऊस विभाग गाळप हंगाम सुरू करण्याच्या तयारीत. ऊस विभागाने 27 ऑक्टोबर पासून साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचाली जोरात सुरू केल्या आहेत. यामुळे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांचे निरीक्षण करून दुरुस्तीच्या स्थितीची पाहणी केली आणि 15 ऑक्टोबर पर्यंत मेंटेनन्स पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ऊस सुरक्षणासाठी सर्व समित्यांकडून प्रस्ताव मागण्यात आले आहेत. लखनौ मध्ये होणाऱ्या सुरक्षण बैठकीत ऊस खरेदी केंद्र आणि ऊस वाटपाला अंतिम रूप दिले जाईल. ऊस विभाग 27 ऑक्टोबर पासून नव्या गाळप हंगामाच्या तयारीत आहे. याबाबत DCO सातत्याने कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या दुरुस्तीचे कामाचे निरीक्षण करत आहेत. गुरुवारीही जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी नानोद साखर कारखान्याचे निरीक्षण केले, तर बुधवारी त्यांनी सरसावा साखर कारखान्याचे निरीक्षण केले होते. सरसावा कारखाना व्यवस्थापकांनी DCOना सांगितले की 17 ऑक्टोबर पर्यंत 3 बॉयलर तयार होतील. कारखाना 25 ऑक्टोबर पर्यंत सुरू होण्यासाठी तयारी होईल. नानोता कारखान्याच्या व्यवस्थापनाने DCOना सांगितले की बॉयलरचे काम 24 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल. मिल हाऊसची ट्यूब गुजरात मधून 30 ऑक्टोबर पर्यंत येईल. यावर DCO यांनी मेंटेनन्स कार्यात गती आणून कारखान्याला 27 ऑक्टोबर पर्यंत चालवण्याचे निर्देश दिले. जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणी त्रिपाठी यांनी सांगितले की सर्व कारखान्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत मेंटेनन्सचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दुरुस्तीच्या कार्यामध्ये मागे राहिलेल्या साखर कारखान्यांनी या कामात गती घ्यावी असे सांगण्यात आले आहे. 27 ऑक्टोबर पर्यंत साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू होण्यासाठी ऊस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.